अध्याय 17वां श्लोक 15वां अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते। तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसे तेणे तैसे न दुखविता सहजे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलना जिये पाणी मुद्दल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये तैसे एका बोलिले होये सर्वाही हित जोडे अमृताची सुरसरी तै प्राणाते अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे तैसा अविवेकू ही फिटे आपुले अनादित्व भेटे आईकता रुचि न विटे पीयुषी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तने निगमू का नाम ऋग्वेदादि तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे आता तपजे मानसिक तेही सांगो ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकूतो।
वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तपोच्यते। शारीर तप भगवंतांनी सांगितलं त्याच्यात देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम या अर्चन पूजन नमस्कार भक्तीविषयी आपण पाहतो आहोत। पण एका पूजनाकरता शौच आर्जव म्हणजे सरळपणा ब्रह्मचर्य अहिंसा या सगळ्या शारीर तपाची आवश्यकता आहे जरी पूजन साधायचं असेल तरी। म्हणून पूजन हा भक्ती प्रकार जरी असला तरी देखील बाकीचे सगळे गुण या शारीर तपामध्ये येणं आणि त्याचाही विचार करणं हे कर्मप्राप्त आहे। त्याबरोबर पूजन या भावाबरोबर वाङ्मय तप जे आहे तर त्याचीही गरज आहेच। मनाला उद्वेग होणार नाही अशा पद्धतीचं भाषण करणं खूप उद्वेग देणारं भाषण आपण करत असतो। मी एक विनोद वाचलेला होता की पत्नी आपल्या पतीला म्हणते की आयुष्यभरात एक तरी सत्कृत्य तुम्ही केलं का, तेव्हा तो म्हणतो की एका स्त्रीला वृद्ध कुमारिका होण्यापासून वाचवलं, एवढं सत्कृत्य मी निश्चित केलेलं आहे। उद्वेग निर्माण होईल असं बोलावंसच वाटतं। न बोलणं अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत सत्य आणि प्रियहित असणार असं. आणि वेद उपनिषद गीता ब्रह्मसूत्र नामस्मरण अशा प्रकारचा स्वाध्याय ज्याच्यामध्ये आहे असं हे वाङ्मय तप आहे. जो पूजा करायला निघालेला आहे त्यांनी या वाङ्मय तपाने देखील अधिष्ठित होणं गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीने आपण असं पाहिलं की मानस तपाचं जे वर्णन भगवंतांनी केलं, मन नेहमी प्रसन्न ठेवणं, कशाही परिस्थितीत मन प्रसन्न ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपलं मन आहे, आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे. बरे प्रसंग येतील, वाईट प्रसंग येतील, हे मानस तप म्हणून सांगितलेलं आहे. पूजेकरता आवश्यक आहे, नाहीतर पूजा घडणार नाही हातून. तसंच नेहमीच सौम्यता मनाची, विचारांची, बुद्धीची, वर्तणुकीची, मौनम म्हणजे मौनामध्ये राहणं, मन देखील मौनामध्ये राहणं, मुनीप्रमाणे वृत्ती असणं, मौन हे मौनाकरता नसून मौनामुळे परमात्मा प्राप्त होतो. म्हणून मौनानी परमात्म्याशी एकरूपता साधणं मुनीप्रमाणे, आत्मविनिग्रह हा मनोनिग्रह साधणं, भावसंशुद्धी ही शुद्ध भावना नेहमीच जवळ ठेवणं आणि आपल्या भावनेची सतत शुद्धी करत राहणं, ही जी तप आहेत ही तप मानस तप म्हणून सांगितलेली आहेत. आणि पूजनाकरता या मानस तपाची देखील शुद्ध भावनेची आवश्यकता आहे. आत्मविनिग्रह मन आवरण्याची आवश्यकता आहे, मन प्रसन्न असण्याची आणि सौम्य असण्याची देखील आवश्यकता आहे, तर पूजन होऊ शकतं. अशा प्रकारे तप आधी तीन प्रकारचं भगवंतांनी सांगितलं, शरीर, वाङ्मय आणि मानस. त्याच्यामध्ये शरीर हे अगदीच बाहेरचं दर्शन आहे आणि मानस हे अगदी अंतर्गत आहे आणि वाङ्मय तप हे मध्यस्थ आहे. प्रगट होणारं एका परीने सूक्ष्म शरीर तपा एवढं स्थूल नाही आणि अतिसूक्ष्म मानस तपासारखं तर नाही असं वाङ्मय तप. अशा तपांबद्दल भगवंतांनी सांगितल्यावर हे तप गुणांप्रमाणे त्रिधा होतं, त्रिविध होतं असं भगवंत म्हणाले. तपाच्या या आदर्श व्याख्या आहेत, पण आचरणारा जो आहे तो आपल्या प्रकृतीनुसारच ते तप आचरणार. जर सात्विक प्रवृत्तीची व्यक्ती तप करत असेल तर हेच कायिक शारीर तप, वाङ्मय तप आणि मानस तप तो कशा रीतीने आचरेल याच्याबद्दल सांगताना भगवंत म्हणतात की श्रद्धया परया तप्तम तपस्तत् त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते. सात्विक व्यक्ती जर असेल आणि तो या प्रकारचं तप आचरत असेल, शरीर, वाङ्मय आणि मानस, तर तो अत्यंत श्रद्धापूर्वक त्या तपाचं अनुसरण करेल. तो फलेच्छारहित असेल, अफलाकांक्षिभिः आणि युक्तही म्हणजे युक्त असलेल्या चित्तानी तो तपाचं आचरण करेल असं भगवंत म्हणाले. हे पाहण्यासारखं आहे. आपण जे पूजन करतो ते पूजन अथवा आपण जे तप आचरतो ते तप सात्विक आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि भगवंतांनी सात्विक कर्ता जो आहे तपाचा त्याचं वर्णनच केलेलं आहे. तो अत्यंत श्रद्धेने ते करतो. तसंच अफलाकांक्षी ही म्हणजे फलेच्छा सोडून तो तप करतो, युक्त ही म्हणजे समाहित अशा चित्तानी, युक्त अशा चित्तानी, जोडलेल्या परमात्म्याशी अशा चित्तानी तो तप करतो। मी अशी गोष्ट वाचली उपनिषदांमध्ये की एक शिष्य तप करत असताना किती वर्ष तो गुरुगृही राहिलेला होता आणि तप करत होता, खूप वर्ष। त्याच्या बरोबरीने जे त्या आश्रमामध्ये दाखल झालेले होते असे शिष्य कधीच गुरुगृही शिक्षण घेऊन परतही गेलेले होते, पण हा मात्र गुरुगृहीच राहिलेला होता। गुरुंनी त्याला उपदेश केलेला नव्हता, तो अंतिम उपदेश घेऊनच परत जायचा असा त्याचा निश्चय होता। खूप वर्ष गेल्यानंतर उपनिषद असं म्हणतात की अग्निनारायणाला त्याची दया आली। जी यज्ञवेदी होती, ज्या यज्ञाच्या समोर अग्नीच्या, अखंड असलेल्या अग्नीच्या समोर तो तप करत होता, त्या अग्नीला दया आली। अग्नी देवता प्रकट झाली आणि त्या शिष्याला म्हणाली की तुझा गुरु कठोर आहे, तुझ्या बाबत तो कठोर आहे। मी पाहतो आहे की इतकी वर्ष सेवा करतो आहेस पण अजून तुला उपदेश नाही। मला असं वाटतं की तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश मीच द्यावा असं करुण होऊन अग्नी त्या शिष्याला म्हणतो आहे आणि गुरु बाहेर गेलेले आहेत। तेव्हा तो शिष्य अग्निनारायणाला असं म्हणतो की आपण माझ्यावर दया दाखवली याबद्दल मी आपला अत्यंत कृतज्ञ आहे, पण माझे जे गुरु जाणतात ते तुम्ही जाणत नाही असं दिसतं। मला कधी ज्ञान द्यायचं ते माझे गुरु यथार्थ जाणतात। कदाचित मी अजून पात्र नसेल, माझं जे पात्र आहे ते पात्र डगमगत असेल, हलत असेल। माझ्या गुरूंना माहिती आहे की मला कधी ज्ञान द्यायचं, मला कधी ज्ञानाचा उपदेश करायचा, त्यामुळं मी तुमच्याबद्दल कृतज्ञ आहे, पण मी उपदेश मात्र गुरूंकडूनच घेऊ इच्छितो। अत्यंत श्रद्धेनी गुरु आपल्याला ज्ञान देतील या भावनेनी गुरूंपाशी थांबून राहणं आणि गुरूंची सेवा करत राहणं हे तप आहे, हे पूजन आहे। भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारे अत्यंत श्रद्धेनी तपाचं आचरण करणारा हा सात्विक कर्ता आहे, सात्विक तप करता आहे। कारण जर श्रद्धा नसेल तर ज्या अश्रद्धेपोटी एका गुरुला सोडलं त्या अश्रद्धेपोटी दुसऱ्या गुरुलाही तो सोडेल। ज्या अश्रद्धेपोटी एक साधना त्याने सोडून दिली त्या अश्रद्धेपोटी दुसरी साधनाही तो सोडणार। तप ही वर्षानुवर्ष करण्याची गोष्ट आहे। मुळात तप या एका शब्दाचा अर्थच 12 वर्ष आहे। 12 वर्षाचं एक तप होतं, त्यामुळं कितीतरी दिवस केले असं म्हणून चालत नाही। आणि तपांच्या भाषेतच पारमार्थिक साधन आहे। एक तप, दोन तप, तीन तप। स्वामीजी म्हणत असत की सुरुवातीला, मी अगदी स्वामीजींकडे सुरुवातीला गेलो तेव्हा स्वामीजी असं म्हणत असत की परमार्थाची जी साधना आहे ती साधना तीन तप करायला पाहिजे असं, म्हणजे 36 वर्ष आणि 6 वर्ष मुरायला असं मी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे। मग नंतर नंतर थोडेसे कृपाळू ते झाले, ते म्हणाले की 2 तप आणि 6 वर्ष मुरायला।
तरी 30 वर्ष झाली ना, पण याचा अर्थ असा की फार दीर्घ काळ करावं लागतं आणि एवढ्या दीर्घ काळ करण्यासाठी एका श्रद्धेशिवाय दुसरा कोणताच उपाय नाहीये. रस्ता कसा श्रद्धेनीच आपल्याला कोणी सांगतो की या दिशेने जा तर श्रद्धेनीच जायला लागतं, कारण ठिकाण तर आधी येत नाही. मला आधी ठिकाण दाखवा म्हणजे मी चालेल असं तर करता येत नाही. चालायला तर लागतं आणि श्रद्धेनीच चालायला लागतं, त्याच्याशिवाय मार्ग नाहीये. म्हणून सात्विक पूजन जे आहे, सात्विक पूजन करणारा जो आहे तर तो अत्यंत श्रद्धेनी पूजन करतो. तसं सात्विक पूजन करणारा आहे अफलाकांक्षी भीही, फळाची इच्छा न ठेवता तो पूजन करतो. फळाचीच इच्छा नाही, पूजन मात्र करतो. ही देखील गोष्ट एक प्रकारे अतर्क्य वाटेल किंवा कदाचित सत्वगुणी मंडळींनाच वाटेल. सत्वगुणी मंडळींनाच पटेल, भावेल. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती. हे कठीण आहे. सगळा जीव भाव देवाच्या पायी ठेवायचा आणि काही मागायचं नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो. म्हणजे नारायणाच्या कृपेकरता कुठलीच कंडिशन नाही, कोणत्याच फळाची इच्छा नाही. खायला मिळालं नाही तरी चालेल, मुलं जगली नाहीत तरी चालेल, परी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाणी मज उपदेशी आणिक इतरांशी तेची सांगे असं ते म्हणतात. माझी वाणी मला असंच सांगते आणि इतरांनाही उपदेश करताना तोच उपदेश मुखातून बाहेर येतो. तिसऱ्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्म विकर्म आणि अकर्म याच्या संबंधी सांगितलं. चौथ्या अध्यायाचा तो मुख्य विषय आहे आणि त्याच्या आधी भगवंतांनी अवतार रहस्य सांगितलं, तोही चौथ्या अध्यायाचा मुख्य विषय आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी अनेकविध साधना सांगितल्या यज्ञ या नावाखाली. द्रव्य यज्ञ हा, तपो यज्ञ हा, ज्ञान यज्ञ हा, तथा अपरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च. अशा प्रकारे अनेक साधना भगवंतांनी सांगितल्या, छोट्या छोट्या साधना की ज्यांना विकर्म असं भगवंतांनी म्हटलं, विशेष कर्म, कर्म विकर्म आणि अकर्म. त्याच्यात नुसतं विकर्म म्हणून भगवंत थांबले नाहीत. ही विकर्म कोणकोणती असू शकतील तेही सांगितलं. ही विकर्म सांगितल्यावर भगवंत असं म्हणाले की एवं बहुविधा यज्ञ हा वितता ब्रह्मणो मुखे. अशा प्रकारे अनेक यज्ञ त्या साधनांना त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ हा शब्द वापरला. ही सगळी ब्रह्माच्या मुखात पोहोचवायला योग्य अशी विकर्म आहेत. ही सगळी ब्रह्मज्ञान देऊ शकतात. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. आणि ही जी विकर्म आहेत, ही विकर्म सगळी कर्मांमधून निर्माण झालेली आहेत हे जाणल्यामुळं मोक्ष प्राप्त होतो, हे जाणल्यामुळं सुटतो. या श्लोकाचा अर्थ फार चांगला आहे. जी अनेक विकर्म आहेत, ही विकर्म म्हणजे परमार्थाच्या सगळ्या साधना सत्य आहेत. पहिली गोष्ट हठयोग. कोणी म्हणेल की कशाला त्या गिरीकंदरात जाऊन बसा आणि ती अशी साधना करा तशी साधना करा, नाही म्हणता येणार. अशा प्रकृतीची माणसं असणार जगामध्ये. कर्म कर्म करून का कधी भगवंत प्राप्त होतो, नाही म्हणता येणार तुम्हाला. कर्म करून देखील तो प्राप्त होतो.
ध्यान करून ही प्राप्त होतो, नाम घेऊन ही प्राप्त होतो, असं होऊ शकत नाही। ही सगळी ब्रह्माकडे घेऊन जातात ना। हे जे यज्ञ आहेत हे यज्ञ सगळे ब्रह्माला नेऊन पोहोचवतात, ब्रह्मज्ञान द्यायला समर्थ आहेत आणि ब्रह्मामधूनच निर्माण झालेले आहेत आणि ब्रह्माकडे घेऊन जातात। पुढे भगवंत असं म्हणतात की कर्मजान विद्धितान सर्वान, आणि हे कर्म प्रकार आहेत, कर्मामधून हे निर्माण झालेले आहेत। बोलणं हे कर्म आहे म्हणून नामस्मरण हेही कर्म आहे, त्याच्यात मनाचा भाग आहेच पण कर्म आहे। बसणं हे कर्म आहे, सगळी क्रियापदच आहेत, अगदी झोपणं म्हणलं तरी ते क्रियापदच आहे। काही न करता बसून राहणं हेही क्रियापद आहे, त्यामुळे ही सगळी कर्म प्रकारच आहेत, अगदी ध्यानाला बसणं देखील। कर्मजान विद्धितान सर्वान, ही हे सगळे कर्मांचे प्रकार आहेत। एवं ज्ञात्वा विमोक्षसे, हे जाणल्यामुळे तू मुक्त होऊन जाशील असं भगवंत अर्जुनाला सांगतात। याच्यावर विनोबांनी अति उत्कृष्ट टिपा दिलेल्या आहेत। विनोबा असं म्हणतात की जे साधन प्रकार आहेत ते साधन प्रकार हे कर्मांमधून आलेले आहेत असं सांगण्यामागं भगवंतांचा उद्देश असा आहे की जे कोणी म्हणतात की आम्ही कर्मानी कर्मावर भरोसा ठेवतो, कर्मावर चालतो, आम्ही काही ते तुमच्यासारखं ध्यानाला बसत नाही, नाम घेत नाही, देवाला जात नाही, हात जोडत नाही, पूजा करत नाही, देव हा आमचा ईश्वर असं जे म्हणणारे आहेत त्यांच्याकरता याच्यात असं सूचन आहे की तुम्ही ज्या कर्मांबद्दल बोलता साधन देखील कर्मच आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका असं भगवंत सांगतायत, असं याच्यात सूचन आहे असं विनोबा म्हणतात। तर जे असं म्हणतात की ती कर्म वगैरे आम्हाला काही माहिती नाहीत, आम्ही आयुष्यभर ध्यान करणार अथवा नाम घेणार अथवा भगवत रंगात रंगून जाणार, तर ही विकर्म हे कर्माचे उपप्रकार आहेत, कर्माकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं याच्यातून भगवंतांना सांगायचं आहे। कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे। आणि अजून महत्वाचं सूचन जे फारच सूक्ष्म बुद्धीने त्यांनी सांगितलेलं आहे ते असं आहे की विकर्म देखील कर्माचाच प्रकार असल्यामुळं किंवा कर्मातूनच निर्माण झाल्यामुळं कर्माचे दोष हे विकर्मांना देखील तेवढेच लागू आहेत। मग कर्माचे दोष कोणते? अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व। मी करतो हा भाग जो कर्माचा दोष म्हणून सांगितलेला आहे, ज्यामुळं बंधनात मनुष्य पडतो, अहंता। विकर्म देखील जर अहंतेने अनुसरली तर त्या विकर्मांनी देखील मोक्ष साध्य होत नाही असं याच्यात सूचन आहे असं विनोबा म्हणतात। म्हणजे मी साधना करतो असं जर कोणी म्हणाला, तुम्ही काय सांगताय, गेली 30 वर्ष मी ध्यानाला बसलोय, अशा सांगण्याने काही होणार नाही। तू 30 वर्ष बसतोयस का 35 वर्ष बसतोयस हा विषय नाही। कर्म जसं अहंकारांनी करायचं नसतं तसं साधना देखील अहंकारांनी करायची नसते। कर्माचा दोष विकर्मामध्ये देखील लागू आहे, तसंच फलभोक्तृत्वाच्या ठिकाणी कर्म लंगडं पडतं तर मग फलभोक्तृत्वाच्या ठिकाणी, फलाच्या वासनेच्या ठिकाणी विकर्म देखील लंगडीच पडतात। मी अशी गोष्ट वाचली की एक फकीर पूजा करत असताना कळवळून म्हणाला की 80 वर्षाचा झालो, 20व्या वर्षी सुरुवात केली, तू आहेस की नाहीस, मी किती वाट पाहिजे। तेव्हा आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले की तू आठव, मला प्राप्त करण्यासाठी म्हणून तू साधनेला बसलास, आणि मी आहे की नाही अशा प्रकारची शंका घेत अजून साधना करतोय, मी तुला कसा प्राप्त होणार? तू समाधानाने साधनाच केली नाहीस, तुझी साधना ही नेहमी कटकट राहिली, कधी प्राप्त होते या तणावाखाली नेहमी तू साधना केलीस, तुला कसं प्राप्त होणार? जेव्हा तणाव रहितता होते तेव्हा तो आयताच सापडतो, तो असतोच, फलेच्छेनी तो दुरावतो। एकदा एका साधकाच्या बाबत अशा प्रकारची आकाशवाणी झाली की अजून 10 जन्मांनी तू मुक्त होशील, तर तो डोक्याला हात लावून बसला। किती तीव्रतेने मी करतो आहे आणि अजून 10 जन्म लागतील म्हणजे सगळंच वाया गेलं म्हणायचं। आणि एका साधकाच्या बाबत आकाशवाणी झाली की या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या जन्मांनंतर तू मुक्त होशील, तर तो आनंदाने नाचायला लागला, उड्या मारायला लागला। तो म्हणाला म्हणजे मुक्त होण्याचा जन्म ठरला, तर अनेक जन्म जरी असले तरी मुक्त होण्याचा जन्म ठरला, कारण अगणित जन्म किती झाले असते सांगता येत नाही, पण आता संख्या ठरली, मी मुक्त होणार असं म्हणून तो नाचायला लागला। आणि त्या क्षणी परत आकाशवाणी झाली की या क्षणी तू मुक्तच आहेस। म्हणून फलवासना ही जी गोष्ट आहे, ही फलवासना ठेवून पूजा करणं आणि फलवासना न ठेवता पूजा करणं, समर्थांनी ध्यानाबद्दल देखील सांगितलं की अनुभव घेता संगत त्याग नसे। जो म्हणतो आज मी जाणून घेईनच, आज मला अनुभव यायला पाहिजे, त्याच्या मनाचाच त्याग घडत नाही, कारण मन सतत उत्सुक असतं, जाग असतं, वाट पाहत असतं की कधी ते होत आहे। आणि मन नाहीसं न झाल्यामुळं परमात्म्याचं समाधानच मिळत नाही। आणि ज्या क्षणी मन नाहीसं होतं, संगत त्यागे, अनुभव न दिसे, ते अचानक घडून जातं। म्हणून प्राप्त करण्याचा देखील जर तणाव असेल आणि या तणावाने फलप्राप्तीच्या करता म्हणून फलप्राप्तीचाही तणाव असतो आणि त्या तणावाने केलेल्या साधनेनी ते प्राप्त होत नाही, म्हणून पूजा करताना देखील कोणताच केवळ शरणागत भाव, केवळ पूजनाचा भाव, पूजन शौच अर्ज ब्रह्मचर्य अहिंसा याच्याखेरीज काही जाणत नाही। मनप्रसाद हा सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह याच्याखेरीज काही जाणत नाही, त्याला आत्ता या क्षणी देखील ते होऊ शकतं। म्हणून फल इच्छा तिथून दूर करते। स्वामीजी त्या वाचस्पती मिश्रांची गोष्ट सांगत असत। वाचस्पती मिश्रा हे लहान वयातच गुरुगृही जाऊन राहिले। आणि तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देखील अत्यंत अंतर्मुख, अत्यंत सत्वशील असे विद्यार्थी म्हणून ते प्रसिद्ध होते। स्वाध्याय, चिंतन, मनन आणि शास्त्रार्थामध्ये रमून राहणं याच्या खेरीज दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना माहीत नव्हती। शिक्षण पूर्ण झाल्यावर ते घरी आले तेव्हा देखील अत्यंत अंतर्मुखच होते, चिंतनामध्ये अभ्यासामध्ये रमून राहिलेले असेच होते। विवाहाचं वय झाल्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी त्यांचा विवाह केला। विवाह समयी देखील असं म्हणतात की वाचस्पती मिश्रांच्या हातात एका हातात ग्रंथच होता। अग्नीला प्रदक्षिणा घालताना देखील ते अध्ययन चिंतनातच होते। आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीनी त्यांच्या बरोबर संसार सुरू केला. पत्नीचं नाव भामती. आणि एका झोपडीमध्ये वाचस्पती मिश्रांचा संसार भामतीने थाटला. आणि ते तत्वचिंतनामध्ये तसेच निमग्न राहिले. कित्येक वर्ष अत्यंत अंतरंग अशी साधना आणि शास्त्रार्थाचं चिंतन असं त्यांच्याकडून घडलं. न्यायकर्णिका, सांख्यतत्व, कौमुदी अशा प्रकारचे काही ग्रंथ त्यांनी लिहिले. आणि मग त्यांनी ब्रह्मसूत्रावर जे शंकर भाष्य आहे त्याच्यावर टीका लिहायला सुरुवात केली. ते काम त्यांचं कितीतरी दिवस चाललेलं होतं. ते त्या शास्त्रामध्ये, ब्रह्मसूत्रांमध्ये आणि शंकर भाष्यामध्ये अगदी रमून गेलेले होते. एके दिवशी रात्री असंच मनन चिंतनामध्ये निमग्न होऊन लेखन करत असताना झोपडीचं दार वाऱ्याने उघडलं आणि समोर असलेला दिवा दिसला. अंधार झाल्यानंतर वाचस्पती मिश्रांची चिंतनाची तंद्री थोडीशी भंग पावली. तर त्यांना असं दिसलं की कोणीतरी येऊन दिवा लावून परत गेलेला आहे. तेव्हा त्यांनी पलीकडच्या खोलीत गेलेल्या त्या व्यक्तीला बोलवलं आणि विचारलं की तू कोण आहेस, हे देवी तू इथं कशा करता आलेली आहेस आणि तू कोण आहेस. तेव्हा ती म्हणाली की मी आपली सेविका आहे आणि अनवधानाने झोपडीचं दार नुसतं लोटलं गेलं, कडी लावली गेली नाही, म्हणून तुमची अध्ययनामध्ये माझ्यामुळे आज अडथळा आला, मला आपण क्षमा करावी. तेव्हा ते म्हणाले की तू कोण सेविका आहेस. ती म्हणाली की मी आपली धर्मपत्नी आहे आणि पत्नीला सेवेखेरीज अन्य कोणताही धर्म नसतो. पन्नास वर्षांपूर्वी आपल्याबरोबर माझा विवाह झाला होता. ते भानावर आले. त्यांनी तिचे हात धरले, म्हणाले की माझ्या हातून तुझा गुन्हा घडलेला आहे, तू मला क्षमा करावीस. अध्ययन चिंतनाच्या कार्यामध्ये मला कशाचं भानच राहिलं नाही, पण तुझ्यावर झालेला अन्याय मला आता कशाच पद्धतीने दूर करता येणं शक्य नाही, फार काळ लोटला.
ते म्हणाले की मी आता या क्षणी एवढंच करू शकतो की जो ग्रंथ लिहायला घेतलेला आहे त्याला मी तुझं नाव देईन, तुझं नाव मी अजरामर करू शकतो, एवढंच आता मी तुझ्याबाबत करू शकेन. त्यांनी आपल्या ग्रंथाला भामती असं नाव दिलं आणि ही वाचस्पती मिश्रांची भामती टीका ब्रह्मसूत्रावरच्या शंकर भाष्यावरची अभ्यासल्याखेरीज ब्रह्मसूत्राचा अभ्यास पुरा झाल्याचं कोणी मानत नाही. इतक्या उंचीवर जाऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिला. ही जी भामती आहे वाचस्पती मिश्रांबरोबर तिचं ही जीवन ऐहिक गोष्टी तिला अर्थात मिळाल्या नाहीत, पण तिचं जीवन देखील अशा प्रकारच्या पूजनाने देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम या पूजनाने फार फार उंचीवर निश्चितच गेलं. श्रद्धया परया तप्तम तपस्तत् त्रिविधं नरैहि अफलाकांक्षिभिहि युक्तैहि सात्विकं परिचक्षते. तो युक्त देखील पाहिजे. पूजन करणारा युक्त मनानी पूजन करणारा पाहिजे. आणि शरीर वाङ्मय मानस या तिन्ही तपांचं आचरण करणारा हा युक्त किंवा समाहित चित्तानीच ते आचरण करणारा असावा, तेव्हा तो सात्विक करता होतो असं भगवंत सांगतात. ही जी युक्तता आहे ही युक्तता शारीर तपामध्ये वर्णन केलेला युक्त हा शब्द असल्यामुळं आहार विहार युक्त, निद्रा देखील युक्त, जागृती देखील युक्त, कर्म करत असताना देखील युक्त, युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा, युक्त राहून कर्मफळाचा त्याग करून शांती प्राप्त करतो योगी कर्मयोगी असं म्हटलेलं आहे. त्या तऱ्हेने युक्त ध्यानामध्ये युक्त परमात्म्याशी एकरूप झालेला अशा प्रकारे युक्तता प्राप्त करून देवांची पूजा, द्विजांची पूजा, गुरूंची पूजा, प्राज्ञांची पूजा हे पूजन आहे. पूजनाचा आहे अनेक देखील प्रकार अर्थात सांगितलेले आहेतच. सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैवयत क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलमध्रुवम. सत्काराच्या उद्देशाने पूजा करणं, माना करता पूजा करणं, पूजा व्हावी म्हणून पूजा करणं किंवा दंभपूर्वक पूजा करणं, क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलमध्रुवम आहे तर पूजा, पण इच्छा तर आहे सत्कार होण्याची, आहे तर पूजा इच्छा आहे मान होण्याची, आहे तर पूजा पण इच्छा आहे पूजारह होण्याची. पूजा करतो आहे आणि दंभानी भरून गेलेला आहे. गुलाबराव महाराज आळंदीला समाधीची पूजा करत होते, अभिषेक चाललेला होता आणि त्यांच्या बरोबर कोणी एक व्यक्ती होती, तर पूजा करता करता असा चर्र असा आवाज झाला. तेव्हा गुलाबराव
लर पांघरकर होते आणि आवाज झाला काहीतरी खर्र असा, तर गुलाबराव महाराज एकदम चमकले, ते म्हणाले की आवाज कसला झाला? तेव्हा लर पांघरकरांच्या हातात सोन्याची अंगठी होती, ती अंगठी समाधीवर घासल्याचा आवाज झाला. ते म्हणाले की सोन्याचा सल्ला आहे हातात. ते म्हणाले फेकून दे, माझ्या माऊलीला लागला ना. पूजा करत असताना सत्कार मान पूजा प्राप्त व्हावी किंवा दंभ व्हावा, सोनं देखील अंगावर नको. दासगुरु महाराजांना त्यांच्या सद्गुरूंनी असं सांगितलं की इथून पुढे साईबाबा तुझे गुरु, साईबाबांकडे जात जा. आणि साईबाबांनी दासगणूंना रामनवमीच्या दिवशी कीर्तन करायला सांगितलं. तर साईबाबा दासगणू कीर्तन करण्यासाठी म्हणून आले, तर नारदीय कीर्तनाच्या वेळेला जो पोशाख असतो तसा खूप उत्तम चांगला पोशाख, चांगलं वस्त्र, भरझरी एक अंगरखा, पागोट, एक गजरा, कीर्तनकारांचा त्या काळी एक विशिष्ट पोशाख असे, तसे आलेले होते. साईबाबा म्हणाले कशाला आलायस तू? तू कीर्तनाला आलायस का? तुझं अंग सजवून तू कीर्तन करतो आहेस? हे काय करतोयस तू? देवापुढे कीर्तन करायचंय ना, एवढा नटून थटून कशा करता आलास? फेकून देते सगळं. दासगणू महाराज गेले धोतर नेसून आणि एक उपरण घेऊन आले, आणि त्याच्यानंतर दासगणू महाराजांनी कीर्तन करताना कधीही असे पोशाख वापरले नाहीत. दासगणू महाराजांनंतर अनंतरावांनी देखील कीर्तन केली, ती अशी उघड्याने केली, धोतर आणि एक उपरण. उद्देश असा साईबाबांचा की चुकून देखील आपण जे कपडे घालतो त्या कपड्याचा भाव आपल्या ठिकाणी असतो ना, नसतो असं नाहीये. स्वामीजी म्हणायचे साधकांनी साधं राहावं अशा करता की आपण काय घातलंय त्याचं भान कायम आपल्याला असतं, नाही असं समजू नका. साधे कपडे असतील तर साधे कपडे आहेत याचंही किंचित भान असतं, आणि काही वेगळे कपडे करण्याची इच्छा झाली तर त्याच्या मागे देखील किंचित भान असतंच. असं असल्यामुळे साधकांनी साधं राहावं असं स्वामीजी म्हणत असत, तरी देखील ते असा उघड आक्षेप घेत नसत कोणाच्या राहणीमानावर. पण पूजा करायला आलेला किंवा तप करायला आलेला आंतरिक भावानी कसा आहे ते समजतं ना. त्याचा आंतरिक भाव कायम एका विशिष्ट तऱ्हेचा आहे की नाही हे त्याच्या बाह्य लक्षणांवरून देखील समजण्यासारखं असतं. रामकृष्ण म्हणत असत की वासाचं तेल डोक्याला चोपडलेलं आहे आणि भांग पट्टी केलेली आहे, असं एक वर्णन करायचंय. अंगरखा घातलेला आहे, त्याच्यावर एक उत्तम जाकीट घातलेलं आहे, मोठीची मोठी अशी एक सोन्याची माळ चेन अशी गळ्यात घातलेली आहे आणि ती थोडी शर्टाच्या बाहेर काढलेली आहे, हातात अंगठ्या आहेत, असा मनुष्य काय रे देवाला जाणार असं म्हणायचे. याचं देवाला जाणं म्हणजे ढोंग असं रामकृष्ण म्हणायचे. अशा करता की हे भगवंतांनी ते जे सगळं परिधान केलेलं आहे तर ते विसरतो की काय घातलेलं, कोणत्या तरी हेतूने घातलंय. ते म्हणायचे की सोन्याची साखळी घातलेली आहे पण दिसणार नाही अशी आत घातलेली आहे, चालेल, पण ती अशी निम्मी कॉलर मधून बाहेर काढलेली आहे असं नसावं असं म्हणायचंय. सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैवयत क्रियते तदही प्रोक्तम राजसम चलम ध्रुवम. अशा प्रकारे सत्कार मान पूजा याच्यासाठी आचरलं गेलेलं तप, तानसेनांचे गुरु होते हरिदास फकीर म्हणून, त्यांच्याकडे तानसेन गाणं शिकलेले होते. कधीतरी तानसेनांच्या बोलण्यामध्ये त्या हरिदास फकीरांची स्तुती येत असे. जेव्हा विशेष करून तानसेनांची स्तुती होत असे तेव्हा ते म्हणत असत की जर हरिदासांचं गाणं ऐकलं तर तानसेनाचं काहीच नाही असं तुम्हाला वाटेल असं कधीतरी म्हणत असत. अकबराला फार उत्सुकता होती की हरिदास फकीरांचं गाणं ऐकायचं. तानसेनाला एकदा अकबर असं म्हणाले की मला तुमच्या गुरूंचं हरिदास फकीरांचं गाणं ऐकायचंय. तेव्हा तानसेन म्हणाले की फार कठीण आहे, त्यांच्याकडे गाणं शिकून मी तुमच्याकडे तुमच्या दरबारात गाणं गातो तर मी देखील त्यांच्याकडे आता जरा घाबरूनच जातो, कारण याकरता मला त्यांनी गाणं शिकवलं नाही हे मला माहित आहे. ते फक्त देवाकरता गातात आणि देवासमोर गातात, अन्य कोणासमोर हरिदास फकीर फारसे कधी गात नाहीत. एकदा तरीही अकबरांनी सांगितलं तर पहाटे 3 वाजता देवळात हरिदास फकीर गात असताना बाहेर लपून बादशहानी अकबरांनी तानसेनाबरोबर हरिदास फकीरांचं गाणं ऐकलं. तानसेन असं म्हणाले की मी काही मिळवण्यासाठी गातो आहे आणि हे मिळवलं म्हणून गात आहेत, असा माझ्या गाण्यात आणि हरिदास फकीरांच्या गाण्यात फरक आहे. मला अजून धनाची आकांक्षा आहे, मला मानाची आकांक्षा आहे, माझं गाणं आहे ते गाणं दुसऱ्याला आवडावं अशी आकांक्षा आहे. मी आकांक्षेकोटी गातो आहे, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. ठीक आहे, राजस पूजन आहे, पण तानसेन कबूल करतो आहे की मी याकरता गातो आहे, मी मिळवण्याकरता गातो आहे. तर हरिदास फकीर मिळवलं म्हणून गात आहेत, धनमान कीर्ती करता मी गातो आहे. तर हरिदास फकीर केवळ परमेश्वराकरता गात आहेत. ईश्वरी प्रेमाखेरीज दुसरा कोणताही भाव हरिदासांच्या गाण्याच्या ठिकाणी नाही. एक प्रकारे मी असत्यात रमलेलो आहे तर हरिदास फकीर हे सत्यामध्ये राहून गात आहेत आणि गाऊन देखील सत स्वरूप होत आहेत. जशी नदी वाहते आपली आपण सहज, फुलं उमलतात, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, चंद्र उगवतो, चंद्र विकासिनी कमल सहज उगवतात, तसं हरिदासांचं गाणं आहे आणि माझं गाणं हे कोणाला तरी रिझवण्यासाठी आहे. सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैवयत, सत्कारा करता माना करता पूजे करता जे तप आचरलं जातं. क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम, चंचलता आहे, अनित्यतेवर विश्वास आहे, अध्रुवम अनित्य आणि चंचलता हे राजस स्वभावाचं वैशिष्ट्य असत. राजस व्यक्ती पूजा करेल तर ती पूजा कोणी केली नाही अशी पूजा करण्याची त्याची इच्छा असते. उंची कपड उंची वस्त्र घालून राजस व्यक्ती पूजा करायला येईल. राजस व्यक्ती पूजा करेल तर पूजा साहित्य देखील कोणाकडे नाही असं त्याच्याजवळ असेल, तसा हार त्याच्याजवळ असेल. सगळ्या उंची गोष्टी घेऊन राजस व्यक्ती पूजा करण्यासाठी म्हणून येईल. इतर जर एक तबक आणत असतील तर राजस व्यक्ती 10 तबक आणेल. इतर व्यक्ती जर एक दिवा लावेल तर राजस व्यक्ती 5 दिवे लावेल. तिला असं वाटत राहील की आपली पूजा ही सर्वांना अविस्मरणीय राहावी, म्हणजे पूजेमध्ये देखील स्वतःचा मान राजस व्यक्ती वाढवत असते. राजस व्यक्तीचा पूजेचा भपका फार मोठा असतो, तो चार पांच नोकरांना बरोबर घेऊन येईल जर त्याला शक्य असेल तर, की जे त्याचं पूजा साहित्य धरून उभे असतील। तो अनेकांना आपण केलेली पूजा पाहण्यासाठी म्हणून बोलवावेल। पूजारह जो आहे त्याच्यापेक्षाही हा पूजा करताना काकणभर सरसच असेल। अशा प्रकारे अत्यंत दंभपूर्वक पूजेमधून देखील मान वाढावा अशा भावाने राजस व्यक्ती पूजा करेल। आणि या पूजेमधून तो जर काही प्राप्त करून घेईल तर सर्वांच्या पेक्षा आपण पुढे आहोत अशा प्रकारचं समाधान, आपण अद्वितीय आहोत अशा प्रकारचं समाधान राजस व्यक्ती प्राप्त करू इच्छिते त्याच्या पूजेमधून देखील। म्हणून भगवंतांनी हे जे वर्णन केलेलं आहे त्याच्या पुढे मूढग्राहेण आत्मनो यत् पीडया क्रियते तपहा, मूढ होऊन आत्म्याला पीडा देण्याच्या उद्देशाने, जे आपल्यालाही पीडा देईल इतरांनाही पीडा देईल, आणि परस्य उत्साहनार्थम दुसऱ्याचा उच्छेद करण्यासाठीच, नाशच करण्यासाठी म्हणून हा हेतूच ज्या पूजनामध्ये असतो, असतं तर पूजन पण हेतू अशा प्रकारचा असतो। म्हणून सात्विक व्यक्ती पूजा करत असताना कोणाला समजू देखील नाही, जर समजलेच तर किंचित त्याच्या अंगोपांगावर उठणारे सात्विक भाव समजले तर समजतील, तेही कधी कधी समजणारच नाहीत। तर राजस व्यक्ती आपल्या तऱ्हेने पूजा करेल आणि तामस व्यक्ती तशा तऱ्हेने पूजा करेल। म्हणून पूजा करणारी जी व्यक्ती आहे राजस अथवा तामस अथवा सात्विक, यावरून देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम देखील बदलतं। आता अर्थात असा विषय मी मांडणार आहे की सात्विक व्यक्ती ही राजस गुरुचं पूजन नाही करू शकत, सात्विक व्यक्ती ही तामस गुरुचं पूजन नाही करू शकत, राजस व्यक्ती सात्विक गुरुचं पूजन नाही करू शकत, तामस गुरुचं पूजन नाही करू शकत। म्हणून तामस गुरु देखील असतात, राजस गुरु देखील असतात, या पूजेकरता योग्य असे गुरु देखील असतात। पण हा सगळा विषय आपण पुढच्या वेळेला पाहूया की पूजा करताना जसा रजोगुणी पूजा करू इच्छितो तसा रजोगुणी गुरु देखील भरपूर काही कमावू इच्छितो। तमोगुणी गुरु हा तमोगुणी पूजकापेक्षा केवढा भयंकर असेल की ज्याचं पूजन केल्यानंतर दुसऱ्याचं वाईट होईल, वाईट होण्याच्या उद्देशाने पूजा करतो पण ज्याच्या पूजनाचं फळ म्हणून दुसऱ्याचं वाईट होईल असा गुरु तर कसा असला पाहिजे आणि सात्विक गुरु कसा असला पाहिजे। भगवंतांनी हा विषय जो सांगितला त्याच्यातल्या या बिटवीन द लाईन्स आहेत, हे सगळे परमार्थ प्रकार जगतामध्ये तुम्हाला दृष्टोत्पत्तीस पडतील। या सर्व परमार्थ प्रकारातून आपल्याला डोळस होणं सोपं जावं म्हणून या पद्धतीने मी तुम्हाला हा विषय सांगतो आहे। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ई
ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी, स्वामी जी नारायण। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।